नमस्कार, मी नेहा कुलकर्णी. ऐकूया काही ठळक घडामोडी. भारत आणि युरोपियन युनियन यांच्यात वर्षखेरपर्यंत मुक्त व्यापार कराराला अंतिम स्वरूप दिलं जाईल अशी आशा युरोपियन कमिशनच्या अध्यक्ष उर्सुला वॉन डेअर लेयन यांनी व्यक्त केली आहे. नवी दिल्लीत एका कार्यक्रमात त्या बोलत होत्या. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज युरोपियन कमिशनच्या अध्यक्ष उर्सुला वॉन डेअर लेयन यांच्याशी चर्चा केली. राज्य सरकारनं फेसबुक आणि व्हॉट्सअपची प्रवर्तक असलेल्या मेटा या कंपनीसोबत सामंजस्य करार केला असून याद्वारे व्हॉट्सअप गव्हर्नन्स ही संकल्पना प्रत्यक्षात आणली जाणार आहे. यामुळे राज्य सरकारच्या 500 सेवा सामान्य नागरिकांना व्हॉट्सअपवर मिळणार आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबई टेक वीक 2025 या कार्यक्रमाच्या उद्घाटनानंतर ही माहिती दिली. पुण्यातल्या स्वारगेट बसस्थानक बलात्कार प्रकरणातला आरोपी दत्ता गाडेला आज पहाटे 1:30 सुमारास पोलिसांनी अटक केली. शिरूर तालुक्यातल्या कनाट गावातल्या ग्रामस्थांनी पोलिसांना मदत केली. त्याला आज न्यायालयात हजर केलं जाईल. हा खटला जलदगती न्यायालयात चालवणार असल्याचं पुण्याचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी सांगितलं. मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्समध्ये आज 1,414 अंकांची घसरण झाली आणि तो 73,198 अंकांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टीही 420 अंकांची घसरण नोंदवत 22,124 बंद झाला. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे बातमीपत्र संपलं. संध्याकाळी 7 वाजता ऐकूया आकाशवाणी मुंबईचं प्रादेशिक बातमीपत्र. नमस्कार.